सेमिनार सेमिनार सेमिनार, 10वी नंतर काय करू, 10वी नंतर कुठला कोर्स निवडू, जनरल सायन्स घेतला तर काय फायदा की अजून दुसरा काही, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी प्राध्यापक मनीष ठाकरे सरांचा सेमिनार दिनांक 15 एप्रिल 2024 ठीक सकाळी 9 वाजता श्री साई कोचिंग क्लासेस अकोला रोड मंगरुळपीर येथे आयोजित केला आहे. सेमिनारचा विषय 10वी नंतर विद्यार्थ्यांनी काय करावे, कुठला कोर्स घ्यावा, समोर काय करावे म्हणजेच करिअर गायडन्स बद्दल असेल तरी विद्यार्थ्यांनी ह्या सेमिनारचा अवश्य लाभ घ्यावा.